नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कार्यभार स्वीकारला. हा पदभार तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी केला. या 20,000 कोटी रुपयांच्या निधीचा फायदा 9,30,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे नवं सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज होत आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मिळून 110 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात 36 अर्ज वैध ठरले आहेत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातल्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली या 25 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केली. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. त्यानिमित्त मुंबईत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, अनिल पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नीट 2024 निकालासंदर्भात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांची विशेष मुलाखत सुर्खियों में या कार्यक्रमात गोल्ड वाहिनीवर 7:10 आणि स्पॉटलाईट या कार्यक्रमात रात्री 9:15 सादर होईल. सकाळच्या सत्रात 77,000 टप्पा ओलांडणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसभर 203 अंकांची घसरण झाली आणि तो 76,490 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 31 अंकांची घसरण नोंदवत 23,259 अंकांवर बंद झाला. मुंबईत विक्रोळी इथं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून काल 2 जणांचा मृत्यू झाला. पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि बीड या जिल्ह्यात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.